नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। नवी भारतीय न्यायव्यवस्था संहिता 1 जुलै सावन लागू झाली, देखून कागाळी सावन गुन्यावांच्या कलमा मेरेन जायते बदल झाल्यात। हातूंतलो एक बदल म्हळ्यार व्हॉट्सएपाचेर कागाळी। आदी गुन्यांव कळोवपाचो आसल्यार पुलीस स्टेशनात वचपा बगर पर्याय नाशिल्लो, पूण आता तशे ना। भारतीय नागरी सुरक्षा संहितेत एक नवी तजवीज केल्या, देखून आता सरळ पुलीस स्टेशनात वचपाची गरज ना, पूण व्हॉट्सएपा वरवीं हे काम करपाक मेळटा। एखादी कागाळ करपाक जाय पूण शिक्षण, नोकरी, वेवसाय वा हेर जापसालदारक्यो आनी परिस्थितीक लागून प्रत्यक्षात पुलीस स्टेशनात वचपाक मेळना अशो जायत्यो परिस्थिती येतात। भारतीय नागरी सुरक्षा संहितेत तरतुदी केल्यात आनी कागाळीचे हेर मार्ग उक्ते केल्यात। भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 530 प्रमाण सगळ्या प्रकरणांची कार्यवाही व्हिडिओ परिषदेवरवीं करपाची तरतूद केल्या, देखून व्हॉट्सएप ईमेल वरवीं कागाळ करपाक मेळटली, पूण फुडल्या 72 वरांभितर पुलीस स्टेशनात वचून कागाळीचेर सय करची पडटली। नव्या तरतुदी प्रमाण खटल्यांचे काम वेगान जातले, दोनूय वटांनी वकील, साक्षीदार आपापल्या सुवातेर सावन आनी आरोपी बंदखणीतल्यान न्यायालयीन कार्यवाहीत हाजीर रावपाक शकतले। गवाय, उलटसुलट चौकशी, वाद बेगीन पुराय जातले आनी न्यायालयांक वेळार निर्णय दिवपाक मेळटलो। आरोपींक बंदखणीतल्यान न्यायालयात हाडवर करतना पुलिसांचे मनीसबळ फुकट वताले, तशेंच तांचो कामाचो वेळ फुकट वतालो। मात नव्या तरतुदी प्रमाण आरोपीक न्यायालयात हाजीर करपाची गरज आसची ना। आता उण्यात उणो मनीसबळ खर्चाचेर भर दितले। आता सावन आरोपीक समन्स जारी केल्या उपरांत पुलिसांक वैयक्तीक रितीन समन्स दिवपा खातीर आरोपीच्या घरा वचपाची गरज पडची ना अशी तरतूद नव्या कलमात आसा। आरोपीक त्याच्या सोशल मीडियावरवीं धाडिल्ले समन्सूय अधिकृत धरतले। ताका लागून आरोपी, फिर्यादी, साक्षीदार, पंच हांच्या मोबाईल क्रमांकासयत ईमेल, व्हॉट्सएप क्रमांक, हेर खात्यांचे तपशील पुलिसांक सेव्ह करचे पडटले। रोटरी क्लब पणजी हे सेवाभावी संस्थेन वर्सभर कितलेशेच समाजीक उपक्रम चालीक लायल्यात। वेवसायीक पदवी अभ्यासक्रमा खातीर प्रवेश घेवंक इच्छूक आशिल्ल्या गरजेवंत विद्यार्थ्यांक फाटली 18 वर्सा शिष्यवृत्ती दिवपाचो तांचो मुखेल उपक्रम सुरू आसा। अनुच्या शिष्यवृत्ती खातीर अर्ज मागयल्यात। वेवसायीक पदवी अभ्यासक्रमा खातीर प्रवेश घेतिल्ल्या गरजेवंत विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी पास परीक्षेची गुणपत्रिका, कुटुंबाचो अर्थिक येणावळीचो दाखलो, आधार कार्डाची प्रत, खंयच्या वेवसायीक पदवी अभ्यासक्रमा खातीर प्रवेश घेतला या सगळ्या माहितीसयत शिष्यवृत्ती खातीर अर्ज हॉटेल मनोशांती ईडीसी फाटल्यान डॉ दादा वैद्य मार्ग पणजी ह्या नाम्यार धाडचे अशें कळयला। अधिक माहिती खातीर प्रकल्प अध्यक्ष कार्लिटो मार्टिन्स 9822176282 हांचे कडेन संपर्क साधचो। गोवा मराठी अकादमी फोंडा विभागान हायस्कुलातल्या विद्यार्थ्यां खातीर आनी आकांक्षी मराठी भास मोगीं खातीर एक दीस सूत्रसंचालन कार्यशाळा घडोवन हाडल्या। ही कार्यशाळा आयतारा 7 जुलै दिसा सकाळी 9 ते सांजे 5 मेरेन विद्यावृद्धी हायस्कूल सभागर शांतीनगर फोंडे हांगा जातली। वरिष्ठ शिक्षक, कलाकार आनी सहसंचालक उमेश गावणेकार हे कार्यशाळेचे संचालक आसतले आनी नामनेची निवेदिका संगीता अभ्यंकर उक्तावण सुवाळ्याची उद्घाटक म्हण हाजीर आसतली। अंत्रुज वनमहोत्सव 2024 सिद्धनाथ पर्वत वाठार आनी बोरी शिरशिरे हांगाच्या दोंगराकडेन जातलो। शिरशिरे हांगाच्या दोंगुल्लेचेर शेनवारा 6 जुलयाक सकाळी 9 ते 11 मेरेन वेगवेगळ्या झाडांची रोपां लायतले। ह्या रान मोहिमेत वेगवेगळ्यो शाळा, महाविद्यालया, एनजीओ, कला, सांस्कृतिक आनी आध्यात्मिक संघटना वाटो घेतल्यो। फाटल्या 3 वर्सांसावन फोंड्याच्या ह्या कार्यावळीक चडांत चड प्रतिसाद मेळटा। आनी इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।